नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्याचा 2026-27 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट सह्या आणि आदेश जारी करून सरकारी जमिनींचे व्यवहार करण्याच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी याच आठवड्यात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तक्रारदारांनी या प्रकरणी 15 दिवसात या पथकाकडे तक्रार दाखल करावी असंही त्यांनी सांगितलं. शहरातल्या ब्रिजवाडी भागातल्या 200 कोटी रुपये किमतीच्या शासकीय जमिनीचा कायदा व्यवहार करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीनं जारी झाल्याप्रकरणी संपूर्ण अहवाल मागवून घेऊ असंही त्यांनी सांगितलं. या जमिनीचा ताबा सध्या सरकारकडेच असल्यामुळे या बनावट आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं. अग्निवीरांच्या सैन्य दलातील निवृत्तीनंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. 2022-24 या कालावधीत सैन्य दलात भरती झालेल्या 11,000 अग्निवीरांपैकी 8,250 अग्निवीर निवृत्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या दीर्घकालीन विकास प्रवासात शेती हा एक धोरणात्मक आधारस्तंभ असून सरकारने कृषी क्षेत्राला सातत्याने बळकटी दिली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण परिवर्तनाला चालना देणारा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. निर्यातीवर लक्ष केंद्रीत करून रसायनमुक्त शेती आणि नैसर्गिक शेती मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना 4,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 2,00,000 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक बाजारपेठा उघडत असताना आणि मागणीचं स्वरूप बदलत असताना आपल्या शेतीला अधिक निर्यात केंद्रीत करण्यावर देखील लक्ष केंद्रीत करणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
दुनिया के बाजार खुल रहे हैं, ग्लोबल डिमांड बदल रही है, हमारे पास डाइवर्स क्लाइमेट है, हमें इसका पूरा फायदा उठाना है. एग्रो क्लाइमेटिक जोन, उस विषय में हम बहुत समृद्ध है. इस साल का बजट इन सब बातों के लिए अनगिनत नए अवसर देने वाला बजट है. प्रोडक्टिविटी बढ़ाने की दिशा तय करता है और एक्सपोर्ट ट्रेंड को बढ़ावा देता है.
यंदा एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या उत्तराखंडच्या चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. पर्यटन विभागाचं अधिकृत संकेतस्थळ मोबाईल ऍप टुरिस्ट केअर उत्तराखंडच्या माध्यमातून भाविकांना नोंदणी करता येणार आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे 19 एप्रिलला, केदारनाथ मंदिराचे दरवाजे 22 एप्रिलला आणि बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 23 एप्रिल रोजी उघडतील अशी माहिती पर्यटन विभागाचे सचिव धीरज गरब्याल यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी पालखी सोहळा, पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सव आणि पाळणा सोहळा साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या श्रीकला संस्कार न्यास या संस्थेच्या दगडी भिंत या नाटकाने 6,00,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज या स्पर्धेचे अंतिम फेरीचे निकाल घोषित केले. बारामतीच्या नटराज कला मंडळाच्या कर्ण या नाटकाला 4,00,000 रुपयांचं द्वितीय आणि मुंबईच्या नवहिंद बाल मित्र मंडळाच्या द हिंदू लेडी या नाटकाला 2,00,000 रुपयांचं तृतीय पारितोषिक मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या खाद्य संस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी इतिहास आणि वारसाप्रेमींना मिळणार आहे. रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थांच्या दुकाने आणि ठेल्यांनी सजलेल्या शहरातील बुड्ढी लेन परिसरात इंटॅकच्या वतीनं उद्या शनिवारी सायंकाळी 7 वाजता हा हेरिटेज फूड वॉक आयोजित केला जाणार आहे. या वॉकमध्ये इतिहासतज्ञ डॉ दुलारी कुरेशी बुड्ढी लेनचा इतिहास आणि खाद्य संस्कृतीची परंपरा सांगणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10